नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन षणमुगरत्नम भारत दौऱ्यावर आले असून राष्ट्रपती भवनात आज त्यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. पंतप्रधान मोदी आणि षणमुगरत्नम यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा होणार आहे. मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, कोचीन आणि अहमदाबाद विमानतळांवर जलदगती इमिग्रेशन म्हणजेच देशप्रवेश प्रवासी विश्वास यंत्रणेचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. या यंत्रणेमुळे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या इमिग्रेशन सुविधा मिळणार आहेत, त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास सहज आणि विना अडथळा होण्यासाठी मदत होईल. या प्रणालीची अंमलबजावणी देशातल्या 21 विमानतळांवर केली जाणार आहे. मकर संक्रांतीच्या पुण्यपर्व काळात प्रयागराज इथं आयोजित महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत सुमारे 3.5 कोटी लोकांनी अमृत स्नान केलं आहे. या मेळ्यात सरकार एकूण स्वच्छता तसंच भाविकांसाठी स्वच्छ आणि दर्जेदार जेवण पुरवण्यावर विशेष लक्ष देत आहे. या भव्य आणि दिव्य कुंभमेळ्यानं जगभराचं लक्ष वेधून घेतलं असून यात भाग घेण्यासाठी 10 देशांच्या 21 सदस्यांचं पथक आज संगमावर पवित्र स्नान करणार आहे. महाराष्ट्र राज्य सीईटी परीक्षेसाठीच्या अटल या ऑनलाईन नोंदणी प्रणालीचं उद्घाटन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल झालं. राज्य सामायिक प्रवेश कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षांचा सराव करता यावा म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल असं पाटील यांनी म्हटलं आहे. राज्यात काल अन्न आणि औषध प्रशासन विभागानं एकाच दिवशी दूध भेसळ तपासणी मोहीम राबवली. यावेळी विविध ठिकाणांहून दुधाचे 1062 नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेण्यात आले. यामध्ये विविध ब्रँडच्या दुधाचे 680 पाऊच तसंच पिशवी पॅकिंग आणि 382 सुट्या स्वरूपातल्या दुधाचा समावेश आहे. या तपासणी नमुन्यात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयाच्या वतीनं डिजिटल इंडिया आपले सेवा केंद्र हा नवीन पथदर्शी प्रकल्प राज्यात सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती मोबाईल व्हॅनला काल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं. या प्रकल्पात प्रत्येक ग्रामपंचायतीत एक डिजिटल इंडिया सेवा केंद्र बनवण्यात येणार असून यात बँक ग्राहक सेवा केंद्र, आधार अद्यावतीकरण केंद्र यांचीही सेवा उपलब्ध असेल. या प्रकल्पाबद्दल जनमानसात जागृती व्हावी यासाठी जिल्ह्यातल्या सर्व 870 ग्रामपंचायतीत एक डिजिटल प्रचार रथ फिरणार आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिमेत 34 क्षयरुग्ण आढळले अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ महेंद्र गावडे यांनी दिली. या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी 19 तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 118 भाग आहे. 14व्या झेप साहित्य संमेलनाचं आयोजन येत्या 19 तारखेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळूज इथं करण्यात आलं आहे. संकल्प शिक्षण आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान तसंच साप्ताहिक झेप यांच्या वतीनं कवयित्री हरणाबाई जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे संमेलन आयोजित केलं जातं. या संमेलनात कविसंमेलन, परिसंवाद अशा कार्यक्रमांसह झेप पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघांनी विजयी घोडदौड सुरू ठेवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय पुरुष संघानं काल पेरू संघाचा 70-38 असा तर महिला संघानं इराणचा 116 अशा मोठ्या गुणफरकाने पराभव केला. 23व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल बारामती इथं करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं आयोजित होणाऱ्या कबड्डी, खो खो, कुस्ती आणि व्हॉलीबॉल या 4 राज्यस्तरीय स्पर्धांसाठी दिले जाणारे 75 लाख रुपयांचं अनुदान वाढवून 1 कोटी रुपये करण्याची घोषणा पवार यांनी केली. स्पर्धेत 16 महिला आणि 16 पुरुष संघ आणि 600 अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. 19 वर्ष मुले मुली गटातील राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचं काल नांदेड इथं शानदार सोहळ्यात उद्घाटन झालं. देशभरातून आलेल्या सर्व राज्यांच्या संघांनी आपापल्या राज्याचा झेंडा फडकवत संचलन केलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.